चीनी मंडी .com पॉडकास्ट।
बांगलादेशात साखरेची किंमत रात्रभरात वाढली। गुरुवारी 2019-20 साठी प्रस्तावित अर्थसंकल्प ठेवल्यानंतर लगेचच बांगलादेशातील साखरेची किंमत 120% प्रति माउंड वाढली आहे। व्यापाऱ्यांच्या मते शनिवारी साखरेचा भाव 1830% प्रति विकलं गेलं, जे गुरुवारी 1710% होतं। अहवालानुसार रिफाईंड आणि कच्च्या साखरेच्या आयातीसाठी नियामक शुल्क 20%ऐवजी 30% असेल। बी साखरेच्या किमतीत वाढ झाल्यामुळं ग्राहकांना भार सहन करावा लागेल। कच्च्या साखरेच्या आयातीसाठी सरकार 2000 प्रति मेट्रिक टन ते 3000 प्रति मेट्रिक टन पर्यंतचे शुल्क वाढवू शकतं, तर रिफाईंड साखरेसाठी 6000 पर मेट्रिक टन ते 6500 पर मेट्रिक टन ते वाढवू शकतात। चीनी आयातदारांनी सांगितलं की रात्रभर शर्कराची मागणी वाढली आहे आणि काही व्यापारी आता वाढत्या मागणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। असं दिसून आलं आहे की कर वाढ होण्याच्या घोषणेनंतर लगेचच काही विक्रेत्यांनी साखर जमा करणं सुरू केलं आणि विक्री थांबवली, यामुळे साखरेची किंमत वाढली।